हेलो, ज्यादा साहब बोलते हैं ना? हाँ, भोसले साहब बोलते हैं ना, कुबेर भोसले साहब। सर मैं विशाल बोलते हैं, पर आमच्या अभिरुचीमधून। सर माझी एन्क्वायरी केली होती तुम्ही फ्लॅट संदर्भात, त्यासाठी फोन केलाय तुम्ही। कुठे काय रिक्वायरमेंट आहे सर तुमची? बावीस ते 23 लाखामध्ये पाहता का तुम्ही? ओके, आत्ता नाही आहे सर काय अवेलेबल, आलं तुम्ही सांगू।